जय श्री चक्रधर, दंडवत प्रणाम। दृष्टांत पाठामधील हत्तीचा दृष्टांत आणि वटबीजाचा दृष्टांत हे दोन दृष्टांत आपण समजून घेऊया। दृष्टांत हत्तीचा, दृष्टांत वटबीजाचा। स्वामींनी माईंभट्टांना प्रथम भेटीमध्ये या दृष्टांताचे निरूपण केले होते। प्रसंग असा आहे, स्वामींशी शास्त्र सिद्धांतावर बऱ्याच तत्वचर्चा झाल्यानंतर माईंभट्ट स्वामींना विचारतात, जीजी, परमेश्वराला कुणी इंद्र, कुणी ब्रह्म, कुणी विष्णू, कुणी महादेव अशा अनेक नावांनी संबोधतात आणि ही सर्व परमेश्वराची अनेक रूपे आहेत या भावनेने त्यांची भक्ती करतात, हे कसे जी? मग स्वामी हत्तीचा दृष्टांत निरूपण करतात। सर्वज्ञे म्हणितले गावा हस्ती आला, ते जात्यंध हस्ती पाहो गेले, एके पाओ देखिला, एके सोंडे सोंड देखिली, एके कानू देखिला, एके पाठी देखिली, एकी पोटे देखिले, एकी पुंस देखिले, मग ते एकमेका संवादती, हारे तुवा हस्ती देखिला, पाव देखिला तो मने हस्ती खांबा सारिका, सोंड देखिली तो मने हस्ती मुसळा सारिका, कान देखिला तो मने हस्ती सुपा सारिका, पाठी देखिली तो मने हस्ती भिंती सारका, पोट देखिले तो मने हस्ती कोथळ्या सारिका, पूस देखली तो मने हस्ती खराट्या सारका, ऐसे एकमेका उरोदिती, तयामध्ये डोळसाला तो मने अगाये, हा हस्तीचा एक एक अवयव होये, परी हस्ती नवे, ऐसा अवयवी युक्त तो हस्ती होये, तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली हसे, तो तिये शक्ती ते परमेश्वर म्हणे, ज्ञानिया असे तो म्हणे, हे परमेश्वराची एकी एकी शक्ती असे, परे परमेश्वर नवे, ऐसा शक्तियुक्त तो परमेश्वर। आपण आता हा दृष्टांत समजून घेऊया। स्वामी म्हणतात, बटो, एका गावात हत्ती आला, ही वार्ता गावभर पसरते। त्या गावातील लहान थोर मंडळी हत्ती पाहायला जातात। गावात काही जात अंध जन्मता आंधळे होते, तेही हत्ती पाहायला जातात। दृष्टी नसल्याने ते हत्तीला स्पर्श करून पाहतात। कोणी पायाला स्पर्श केला, कोणी सोंडेला स्पर्श केला, कोणी कानांना स्पर्श केला, कोणी पाठीला स्पर्श केला, कोणी पोटाला स्पर्श केला, तर कोणी शेपटीला हात लावला। मग ते गर्दीपासून दूर जाऊन आपापसात चर्चा करू लागतात। शेजारीच एक डोळस माणूस उभा राहून त्यांची चर्चा ऐकत असतो। ज्यांनी पायाला स्पर्श केला तो म्हणतो, हत्ती खांबासारखा आहे। ज्याने सोंडेला स्पर्श केला तो म्हणतो, हत्ती मुसळासारखा आहे। ज्याने कानाला स्पर्श केला तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. ज्याने पाठीला स्पर्श केला तो म्हणतो हत्ती भिंतीसारखा आहे. ज्याने पोटाला स्पर्श केला तो म्हणतो हत्ती धान्य भरलेल्या पोत्यासारखा आहे. तर ज्याने शेपटीला स्पर्श केला, हात लावला, तो म्हणतो अहो हत्ती तर खराट्यासारखा आहे. अशा प्रकारे एकमेकांची मते खोडीत होते आणि आपलंच मत खरं असं म्हणून भांडत होते. त्यांचा हा वादविवाद ऐकून त्यांच्या शेजारी असलेला एक डोळस माणूस त्यांच्यापाशी जातो. तो त्यांना आपल्यापरीनं समजवण्याचा प्रयत्न करतो. आगा, आपण आपापसात वितंडवाद का घालता? आपण जो पाहिला व ज्याला तुम्ही हत्ती समजता तो तर हत्तीचा एकेक अवयव आहे. खरा हत्ती तर या सर्व अवयवांनी मिळून झाला आहे. हे उदाहरण देऊन स्वामी माईंबट्टांना म्हणतात, बटो, चैतन्य मायेपासून शेवटील एकक्षणी देवतेपर्यंत ज्या देवतेची शक्ती म्हणजे कुंडलिनी ज्या जीवांना प्रकाशमान होते त्याच शक्तीला हा अज्ञानी जीव ईश्वर समजू लागला. आणि दृष्टांतातील डोळस म्हणजेच ईश्वराचे ब्रह्मविद्याशास्त्र जाणणारा विद्वान असतो, त्यालाच हे माहिती आहे की इंद्र, ब्रह्म, विष्णू, महादेव अशा अनेक देवता असून या ईश्वराच्या एक एक शक्ती आहेत. त्या देवता म्हणजे परमेश्वर नाही. असा सर्व शक्तिमान परमेश्वर मात्र यापेक्षा वेगळा असून तो केवळ एकच आहे. मग माईंबट्ट विचारतात, जी मग असे असेल तर परमेश्वर समजून अनेक देवतांची भक्ती करणाऱ्या जीवांना त्यांच्या भक्तीचं फळ कोण देणार? यावर स्वामी म्हणतात, अनंत शक्ती परमेश्वर सकळांशी ही विषय व्यवस्था करीती. बटो, आम्ही अनंत शक्तींनी परिपूर्ण आहोत. जे लोक ज्या ज्या देवतांना परमेश्वर समजून बसतात, पुजतात, त्यांची भक्ती करतात, त्यानुसार त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्या त्या देवतेची फळे देवतांच्या मार्फत देत असतो, परंतु मोक्ष मात्र देत नाही. मग माईंबट्ट विचारतात, जी हे कसे जी? मग स्वामी मायेचा निर्वच निरूपण करून पुढे वटरोपाचा दृष्टांत निरूपितात. सर्वज्ञे म्हणितले राहाटी घडी बांधली असे ते ये जाये भरे रिचवे तैसे माया चक्र भ्रमन्याये पर्याय वसे जीव सकळही पावे एक वांचोनी अच्युताच्या ज्ञाने जन्मले जे अन्यता ज्ञान ते नर कर्मभूमी मोक्ष या त्रिविधा ते आपजवितसे चैतन्यानुभूती जीवी बीजभूत अविद्या असे जैसा वटबीजी वटू असे वटबीजामध्ये साकोप साकी पाणी फळीसी अवघा वट सामावला असे मोटका भूमी उदका योग होय आणि प्ररोहाते पावे चैतन्य प्राप्ती जीव भ्रांत होऊनी असे चैतन्य विद्ये चैतन्याचे मळ जाती जीवांचे आच्छा देती जीवांचा मोक्षी चैतन्या मोक्ष चैतन्य फळ मोक्ष तुल्य परितेथ च्युती हा दोष चैतन्य फळादी करुणी सकळ ही फळे साधने मूर्ते कौनी एक वेद विभाग चैतन्य चे या अस्तित्वा ते जाने तथा बोले। हा दृष्टांत आपण आता समजून घेऊया। स्वामी म्हणतात, बटो जसे रहाट गाडगे विहिरीत खाली जाते, पाणी भरते, वर येऊन पाटात टाकते, पुन्हा खाली जाते, वर येते आणि पाटात रिकामे होते, त्याचप्रमाणेच या दृश्य प्रपंचाच्या रहाट गाडग्याचे चक्र सतत चालू असते। याच उदाहरणानुसार हा जीव पुण्यादी कर्मे करून चैतन्य मायेपासून यक्षिणीपर्यंतच्या देवतांची सुखपडे भोगता, ती भोगून झाल्यावर क्रमवारीनुसार मायाचक्राच्या भ्रमणात 184 दुःखदायी नरकयोनीत रहाट गाडग्याप्रमाणे वर म्हणजे देवतांच्या सुखफळात आणि खाली म्हणजे 84 नरकयोनीत फिरत असतो। मात्र आमच्या भक्तावर अशी पाळी येत नाही। याचं कारण सुरुवातीच्या मनुष्य जन्मात परमेश्वराच्या ब्रह्मविद्याशास्त्राप्रमाणे आचरण न करता हा जीव दृष्टपर अष्टभोगादी साधनांकडे आकर्षित होऊन आपल्या सोयीनुसार हीनयुक्तत्रयाने ईश्वराच्या ब्रह्मविद्याशास्त्रात स्वतःचे अज्ञान घुसवून कर्मकांडांनी लिंपला जातो। त्यामुळे या जीवांनी नरक, कर्मभूमी, मोक्ष अशा तीन प्रकारची कर्मफळे प्राप्त केली। नरक म्हणजे मनुष्याखालील 184 नरकयोनी, कर्मभूमी म्हणजे मनुष्य जन्म, आणि मोक्ष म्हणजे ब्रह्मादिक देवतांपासून चैतन्य मायापर्यंतच्या देवतांची सुखफळे। ती प्राप्त झाल्यावरही या जीवांनी पूर्वी केलेल्या इतर जीवदेवताजनित पाप पुण्यादी कर्माची चिन्ह जीवस्वरूपीच्या आद्यमळावर बीज रूपाने राहतात। जसे वडाच्या बीजामध्ये त्या महाकाय वृक्षाच्या शाखा, उपशाखा, फांद्या, उपफांद्या सामावलेल्या असतात। पाणी व भूमी यांचा संयोग झाल्यावर त्या बीजाला अंकुर फुटून वाढत वाढत कणासारख्या बीजाचा महाकाय वृक्ष होतो। त्याचप्रमाणे हे जीव देवतांच्या सुखफळातून पतित झाल्यावर अनंत काळापर्यंत चार तीनही प्रकारांच्या कर्मफळामध्ये रहाट गाडग्याप्रमाणे यातना भोगत राहतात। तात्पर्य, जीव देवता निर्मित धर्माचा त्याग करून आत्यंतिक मोक्ष प्राप्त करण्यासाठी एका ईश्वराला शरण गेलेल्या साधकाने ईश्वराने विहिलेला आचार कोणता आणि आज आपण आचरत असलेला आचार कोणता? आपण त्या ईश्वराच्या शुद्ध ज्ञानात आपले अज्ञान तर मिसळले नाही ना, किंवा मिसळत तर नाही ना? ईश्वराने दृष्टपर सुख साधनांसाठी कोणतेच का कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले? अशी सुखसाधने जीवाच्या गतकर्मानुसार प्राप्त होणारच आहेत। अशी ब्रह्मवाणी असताना आपल्याला कुणी कर्मकांडात तर लोटले नाही ना, किंवा लोटत नाही ना, याची तपासणी ज्याने त्याने करावी। स्वामी म्हणतात, मथन किजे मग नूतन होय। कर्मवसे जीव सकळ ही पावे एक वाचूनी, याच परस्पर मथन किजे मन उत्तन होय या उक्तीनुसार जर मंथन केलं तर हे तात्पर्य आपल्या लक्षात येईल. जय श्री चक्रधर, दंडवत प्रणाम.